विविध भारती पुणे, मंजुषा गायधनी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी पद्धतीनं आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास केला जाणार असून विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवण्यात येणार आहे. स्वच्छ, निर्जंतुक तसंच दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठीचं नियोजन या धोरणात असून योजना चांगल्या रीतीनं राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं देशभरातील औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा करत लहान गावांमध्ये खोकला औषध विक्रीसाठी उपलब्ध असलेली विशेष सवलत रद्द केली आहे. कप सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणं, संभाव्य गैरवापराला आळा घालणं आणि सार्वजनिक आरोग्य तसंच सुरक्षेला बळकटी देणं हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. महिलांच्या कायदे निर्मितीतील आणि समाज परिवर्तनातील योगदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे असं प्रतिपादन शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी काल केलं. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित शन्ना जोशी पुरस्कार कायदा निर्मितीमध्ये महिलांचं योगदान या पुस्तकाच्या लेखिका विद्या देवधर यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी मसापचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारच्या वतीने लवकरच एकल महिला धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ गोऱ्हे यांनी यावेळी दिली. पुणेकरांच्या सुरक्षेसाठी सुरक्षित आणि दक्ष पुणे हे व्यासपीठ सुरू करण्याचा विचार असल्याचं गोऱ्हे यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण अर्थात PLFS आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांचं वार्षिक सर्वेक्षण म्हणजे असूस ला पुणे जिल्ह्यात कालपासून सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. या सर्वेक्षणातून रोजगार, बेरोजगारी, श्रमशक्तीचा सहभाग दर, स्वयंरोजगार तसंच लघु आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांची स्थिती याबाबत महत्वपूर्ण आकडेवारी संकलित केली जाणार आहे. ही माहिती जिल्हास्तरीय विकास आराखडे तयार करणं, रोजगार धोरणं ठरवणं, उद्योग आणि गुंतवणुकीला चालना देणं तसंच राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासाचं अचूक चित्र समोर आणण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रिड्यूस रियूज रिसायकल या संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या एका महिन्यात शहरातील विविध भागातून 453 वस्तूंचं संकलन करण्यात आलं आहे. या वस्तूंचं एकंदर वजन 628 किलो असून यामध्ये खेळणी, पुस्तकं, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसंच विविध घरगुती वस्तूंचा समावेश आहे. पर्यावरण संरक्षणाबरोबरच शाश्वत विकासाच्या दिशेनं हा उपक्रम महत्वाची भूमिका बजावत असल्याचं आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यात येत्या 26 जुलै रोजी 41व्या सेट परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत विनाविलंब शुल्क 17 ते 26 जून अशी वाढवण्यात आली आहे, तर विलंब शुल्कासह ही मुदत दिनांक 27 ते 30 जून अशी वाढवण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरल्यास ती दुरुस्त करण्यासाठीचा कालावधी 1 जुलै ते 3 जुलै असा असणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे सामान्य जनांच्या जीवनात अमूलाग्र बदल होत असून युवा पिढीसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे करिअरच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत असं मत पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ निवेदिता एकबोटे यांनी व्यक्त केलं. यशस्वी अकॅडमी फॉर स्किल संस्थेतील संत माई स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधून विविध कौशल्य विकास प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या आज बोलत होत्या. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 35.9 दशांश तर किमान 23.3 दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.